तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी सचिन खेडेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझा आणि कलाकार श्रुती बरोबर ऍक्शन.
तुम्ही सांगितलं की कॉलेज मध्ये तुमच्या नाटकाची सुरुवात झाली, तर ती कशी झाली?
नाही, नाटकाची सुरुवात मराठी वाङ्मय मंडळ आणि अशीच झाली, म्हणजे मराठी वाङ्मय मंडळाची मीटिंग झाली, मग सगळ्या मुलांना बोलवलं, मग कोणाला इंटरेस्ट आहे, मग त्यात दोन तीन काहीतरी कार्यक्रम झाले, मग इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धेत मी एक नाटक केलं, त्याच्यानंतर मग मी काहीतरी एखाद दुसरं नाट्य शिबिर कर, मग इथले माझे मित्र होते आता प्रदीप वैद्य आणि सगळे हे पुण्यात राहत होतो, हां तर प्रदीप वैद्य माझ्या शाळेतला आहे आणि आम्ही एक शेफाली नावाची संस्था सुरू केली होती आणि मग आम्ही असे त्यावेळेला इंटर कॉलेजेट सोडूनसुद्धा अनेक एकांकिका स्पर्धा व्हायच्या, तर तिथे आम्ही भाग घ्यायचो. लोकमान्य सेवा संघ विलेपार्लीची आम्हाला खूप मदत होती आणि आमचा छोटासाच ग्रुप होता, म्हणजे 15-1 लोकं असतील. तर मग स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक, मग थोडी आणखीन मोठी उडी, थोडी आणखीन मोठी उडी, असं ते स्पर्धांचं जग होतं आणि तशी सुरुवात झाली होती.
यु नो, हे सगळं करत असताना आपल्या सवयींनुसार किंवा आपल्या अभिनयामुळे त्यावरनं आपल्याला एखादं टोपण नाव दिलं जातं, तुमच्या मित्रांनी तुमच्यासाठी असं एखादं टोपण नाव ठेवलं होतं का?
अरे मला राजा म्हणतात आणि सगळ्यात पारल्यात, म्हणजे जे मला जुने लोक ओळखतात ते अजय राजा म्हणूनच हाक मारतात. नाही, त्यावेळेला मला आठवतं की नंतर कोणीतरी मला वाटतं माझा इंटरव्ह्यू घेतला होता सामनासाठी आणि त्याचं टायटल लिहिलं होतं पारल्याचा राजा म्हणून.
पण या राजाला त्याची राणी कुठे मिळाली आणि त्यावर राजांच्या आई साहेबांनी होकार दिला की नाही, ऐका सचिन केळकर यांची लव्ह स्टोरी थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत, अर्थात एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
अरे मला राजा म्हणतात आणि सगळ्यात पारल्यात, म्हणजे जे मला जुने लोक ओळखतात ते अजय राजा म्हणूनच हाक मारतात.
मग मला सांगा की तुमची राणी तुमच्या आयुष्यातली तुम्हाला कधी बरं मिळाली आणि कशी बरं भेटली?
ती भेटली म्हणजे मी कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा कॉलेजचं नाटक बसव वगैरे असं सगळं व्हायचं, तर आमच्याकडे पार्ला कॉलेज आणि डहाणूकर कॉलेज अशी समोरासमोर आहेत, तर तेव्हा अशीच ती जाता येता रस्त्यात दिसायची आणि त्यावेळेलाही हिम्मत करून करून पाठलाग करून करून मी तिला मिळवली
आहे. मग कसं तिला फायनली प्रपोज कसं केलं?
नाही नाही, तिला खूप असं भंडावून सोडणारे नसतात का, त्यातलंच हे होतं की आज काय फोनच केलाय, उद्या काही समोरच येऊन काय काय चाललंय वगैरे, असं एक स्मॉल चॅट.
किती दिवस साधारणतः तुम्ही हा प्रयत्न सुरू ठेवला?
अराउंड 6 months टिल यू कम ऍक्च्युली टू द पॉइंट.
बाप रे.
हो, त्यानंतर असं बोलावं लागेल का, किंवा माणसंच इतक्या वेळा आम्हाला एकत्र पाहत होती की त्यांनीही मनात ठरवून टाकलं होतं, असं थोडंसं होतं.
ओके, पण मग त्या काय करत होत्या?
ती त्यावेळेला मला वाटतं TY BCOM ला होती, मग तिने MCOM केलं आणि असं सगळं युनिव्हर्सिटीत जाऊन. ना
मग घरी जेव्हा तुम्ही आईला हे सांगितलं तेव्हा आईची रिॲक्शन काय होती आणि ती हिंमत कशी केली?
अरे नो, माझी आई फार स्पोर्टिंग होती आणि धाडसी होती की अरे वा बरं झालं माझा एक हे त्रास वाचला असं तसं, पण तिचं असं म्हणणं होतं की तू काय सांगितलंयस, की तू काय करतोस, म्हणजे तुझी काही कमाई आहे का, माझ्याकडेच बोट दाखवलं, नाही नाही माझी आई आहे, आम्ही दोघं आहोत, आणखीन एक, असं सांगितलंयस का काय सांगितलंयस, त्याची खरं तिला जास्त चिंता होती.
हाउ स्वीट. आणि तुम्हाला माहितीये लग्नाच्या आधी आणि अभिनय या क्षेत्राकडे वळायच्याही आधी खेडेकरांनी जॉब सुद्धा केलेत, तो कुठला आणि कोणत्या फील्ड मधला यासाठी थोडीशी वाट बघा. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही नोकरी केली म्हणून, तर तुम्ही कुठली नोकरी केली?
अरे मी एन्व्हायरमेंटल इंजिनियर होतो, मग मी त्या प्लांट इंजिनियर म्हणून नोकरी केली. मी विदर्भ आयर्न अँड स्टील मध्ये होतो, मग कल्याणी स्टील्सला आमचं ट्रेनिंग होतं, मग मला मुकुंद नारायण स्टीलची एक नोकरी आली होती जी मी करू शकलो नाही, मग महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स म्हणजे BL महाबळांचं पुस्तक आहे इंजिनिअरिंगला, त्यांच्या मुलाची फर्म होती महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स, त्याच्यामध्ये मी एअर पोल्युशन इम्पॅक्ट असेसमेंट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स वगैरे अशी सगळी नोकरी करायचो.
बापरे, अजून पण सगळ्या टर्म्स टेक्नॉलॉजीज यांना अजूनही लक्षात आहेत, यु नो
त्यावेळेला ते नवीन होतं फील्ड आणि अवेअरनेस पण होता, म्हणजे म्हणून मी म्हटलं की If I would have stick around, I would have cracked it by now.
Okay. ओके, पण मला सांगा की त्यावेळेस मग तुम्ही किती पैसे कमवायचा, तुमचा पहिला पगार त्यातनं काही तुम्ही आईला घेऊन दिलत का?
त्यावेळेला मला स्टायपेंड मला वाटतं 2400 रुपये होतं, विच वॉज नॉट बॅड, म्हणजे लॉट ऑफ मनी. हो, आणि आईला हो काहीतरी पर्स घेऊन दिले तिच्या वाढदिवसाला वगैरे, अशा अनेक गोष्टी मी केल्या आहेत. पण ते माझी आई विनोदाने म्हणते तसं की तुमची आई असल्याचा फक्त फायदा लग्नात झाला की तिकडनं मुलाच्या आईला साडी मिळाली हाच.
वेल, श्रीकांत यांचा मला मेसेज आलाय नाशिकवरनं आणि ते मला विचारतायत की खेडेकरांचा लग्नाचा एखादा किस्सा ऐकायला मिळेल का. नक्कीच मिळणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला सांगते पुढचा प्रश्न मी त्यांना हाच विचारलाय, त्यांचं लग्न, हनीमून आणि लग्नातला मेन्यू काय होता. ऐका थोड्याच वेळात फक्त आणि फक्त लाईट्स कॅमेरा ऍक्शनवर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत.
मग फायनली तुमचं लग्न ठरलं, मग लग्नाचा मेन्यू काय होता, लग्नाच्या वेळेस सुद्धा अनेक गमती जमती होतात की ज्या आपण विसरू शकत नाही, त्याबद्दल काही सांगा.
अरे लग्नाच्या वेळेला मेन्यू मला आठवतं, सकाळी मला वाटतं सगळ्या मराठी ब्राह्मणी जेवण होतं, म्हणजे बटाट्याची भाजी, अळूची भाजी, पुरी, आणि मला वाटतं संध्याकाळी बुफे होता. आणि त्याच्यामध्ये मला आठवतं तो हिट मुगाचा शिरा होता, म्हणजे तो जो हल्ली असतो ना, तर तो सगळ्यात जास्त आवडला होता.
लग्न कुठे झालं?
लग्न पार्ल्यालाच झालं, तो टिळक मंदिरात.
आणि मग तुम्ही हनीमूनला कुठे गेलात आणि त्यावेळेस हनीमून साठी पैसे होते का?
नाही, हनीमून साठी पैसे साठवले होते आणि लग्न सुद्धा, लग्नाचा खर्च सुद्धा अर्धा अर्धा केला होता, तो अर्धा खर्च देखील मी केला होता, कारण त्यावेळेला मी एक काहीतरी काम करून असे पैसे साठवले. मग आम्ही हनीमूनला गेलो होतो टू मुनार, कोडाईकनाल, कोइंबतूर, मीनाक्षी टेम्पल वगैरे असं.
मग कळतायत ना तुम्हाला अशा गोष्टी ज्या याआधी तुम्ही कधीही नाही ऐकल्या. आणि असाच मेसेज मला दिलाय अंजलीने, जिचं स्वतःचं एक पार्लर आहे नाशिकमध्ये, आणि ती मला सांगते की न चुकता मी रोज लाईट्स कॅमेरा ॲक्शन शो ऐकते. मृणाल कुलकर्णी यांचा आयुष्याचा प्रवास मला खूप आवडला, थँक्यू सो मच. दिगंबर यांचा मेसेज आलाय मला औरंगाबादहून, ते मला सांगतायत की लाईट्स कॅमेरा ॲक्शन हा उत्कृष्ट शो आहे आणि कलाकारांच्या आयुष्याचा प्रवास तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवताय, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच दिगंबर, असेच तुमचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि नक्कीच तुम्हाला जर कोणत्या अजून कलाकाराचा आयुष्याचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर तेही मला सांगा ऑन माय फेसबुक पेज RJ श्रुती रेड FM, RJ SHRUT II RED FM या नावाने माझं पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि मला नक्की मेसेज करा. ट्विटरवर तुम्ही मला फॉलो करू शकता @RJShruti ह्या हँडलने आणि इन्स्टावर RJShruti RJ SHRUT II ह्या नावाने. चलिए आपके मेसेजेस का इंतजार करती हूँ और कल आपको वापस मिलती हूँ इसी लोकेशन पर, ओनली ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड FM. बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
लाइट्स कैमरा एक्शन.